आज छे दैनिक सुभक्ती पर्वत 5 नोव्हेंबर। तुम्ही तुमच्या तारणाकडे दुर्लक्ष करता का? तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? इब्री 2:3। तुमचे तारण किती मोठे आहे याची जाणीव तुम्हाला आहे का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता? तुम्ही तुमच्या या मोठ्या तारणाकडे कसे पाहता की तुम्ही त्याच्याशी तुमची अंतिम इच्छा आणि मृत्यूपत्र किंवा तुमच्या कारचा अधिकार किंवा तुमच्या घराचे विक्रीपत्र यांशी व्यवहार करावा तसे वागता? तुम्ही त्यावर एकदा स्वाक्षरी केली आणि ते आता कुठेतरी फाईलच्या एका कपाटात आहे, पण तुमच्या दृष्टीने ती खरे पाहता इतकी पण मोठी गोष्ट नाही। तुम्ही त्याविषयी क्वचितच विचार करता, रोज पडावा तसा त्याचा तुमच्यावर काही फरक पडत नाही, मुळात तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता। पण जेव्हा तुम्ही तुमच्या अशा मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही खरोखर कशाकडे दुर्लक्ष करत असता? तुमच्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करू नका असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याला हेच म्हणायचे आहे, देवाने तुमच्यावर प्रीती केली याकडे दुर्लक्ष करू नका। सर्वशक्तिमान परमेश्वराने तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा प्राप्त केली आणि तुम्हाला आपले केले आणि सुरक्षित केले आणि तुम्हाला बळ दिले व तो तुमचा मार्गदर्शनही करीत आहे, याकडे दुर्लक्ष करू नका। वधस्तंभावर ख्रिस्ताने त्याचे जीवन अर्पण केले याकडे दुर्लक्ष करू नका। विश्वासाद्वारे गणले गेलेले जे नीतिमत्व त्याच्या विनामूल्य देणगीकडे दुर्लक्ष करू नका। देवाचा कोप तुमच्यापासून दूर करण्यात आला आणि देवाबरोबर तुमचा सुखद समेट करण्यात आला त्याकडे दुर्लक्ष करू नका। तुमच्यात पवित्र आत्म्याचा निवास आणि जिवंत ख्रिस्ताची सहभागिता व तसेच त्याशी तुमचे सौख्य याकडे दुर्लक्ष करू नका। येशू ख्रिस्ताच्या मुखावर प्रगट झालेल्या देवाच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप याकडे दुर्लक्ष करू नका। कृपेच्या सिंहासनासमोर तुम्हाला जो विनामूल्य प्रवेश दिला गेला त्याकडे दुर्लक्ष करू नका। परमेश्वराच्या अभिवचनाच्या अफाट खजिन्याकडे दुर्लक्ष करू नका। हे खरोखर मोठे तारण आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अतिदुष्टपणाच। इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करू नका, कारण जर तुम्ही दुर्लक्ष केले तर न्यायाच्या दिवशी तुमचा कसा निभाव लागेल? लेखक हाच प्रश्न विचारत आहे। एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? म्हणून ख्रिस्ती असणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे। ही सामान्य गोष्ट नाही तर एक गंभीर विषय आहे। आपल्या मोठ्या तारणात आनंद करण्याविषयी आपल्याला कळकळ असली पाहिजे। आपण या जगाद्वारे पापाच्या क्षणिक आणि आत्मघाती सुखविलासाकडे ओढले जाऊ नये। आपण परमेश्वरा ठाई आमच्या सनातन आनंदाकडे दुर्लक्ष करू नये, हेच या तारणाचे ध्येय होय। एवढ्या मोठ्या तारणापासून दूर व्हावं जाण्यापेक्षा आपण आपले डोळे उपटून काढले तर बरे होईल।